सुमंतने बरोबर सांगितले होते. महाराज दशरथ चिंतित होऊन सरळ गुरु वशिष्ठ कडे पोहोचले.
गुरुदेव वशिष्ठ, दशरथाचे प्रणाम स्वीकार करा.
काय झाले महाराज, आपण खूप चिंतित दिसत आहात.
आपल्यापासून काय लपलेलं आहे गुरुदेव, आपणास सगळं काही माहीत आहे.
मला पूर्ण जाणीव आहे. तुम्हाला अयोध्येच्या उत्तराधिकाराची चिंता आहे, अयोध्येच्या भविष्याची चिंता आहे, अयोध्येच्या जनतेची चिंता आहे.
पण गुरुदेव.
महाराज, मी ग्रह नक्षत्रांची गती बघतो आहे आणि काळाच्या गर्भात लपलेलं अयोध्येचं भविष्य पण बघतो आहे.
इथे महाराज दशरथची एका पुत्राच्या प्राप्तीची काळजी होती, तर तिथे देवलोकची काळजी होती, रावणाच्या पापांच्या अंताची. आणि ब्रह्मदेवांना माहित होते की ह्या दोन्ही काळजांचा उपाय एकच आहे, विष्णूचे अवतार अर्थातच श्री रामाचा जन्म. आणि त्यांनी देवतांना हेच सांगितले.
राक्षस वंशाच्या विनाशाची घटका जवळ आली आहे. देवगण राक्षसपती रावणाचे स्वतःचे पापच त्याच्या वंशाच्या अंताचे कारण बनत आहे. अशा वेळेस आपण सारे महर्षी कुशध्वजची पुत्री वेदवती आणि सूर्यवंशी अयोध्यापती अनारण्याच्या शापाची पूर्ती होण्यास सहायक व्हा.
परंतु हे कसे संभव आहे परमपिता?
सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेदवती आणि अनारण्याच्या शापांची रक्षा करायलाच हवी.
अर्थात श्री हरी विष्णूंनी अवतार घ्यायलाच हवा.
हो महादेव.
संसारावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा श्रीहरीने त्याचे समाधान केले आहे. आज पण श्रीहरीच आपणास सहाय्य करतील. मी विधान केल्याप्रमाणे श्रीहरीने मनुष्य रूपात धरतीवर जन्म घ्यावा लागेल.
श्रीहरी, आता तुम्ही काय विचार करू लागला?
विचार काय करायचे? विधीचे विधान हे कोणी चुकवू शकत नाही. परमपिताने मला पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतार घेण्यास सांगितले आहे. तर मी विष्णू या सृष्टीला राक्षस असुर आणि दैत्यांपासून मुक्त करण्याकरिता रावणाच्या पापांचा अंत करण्याचे वचन देत आहे.
श्री हरी विष्णूंचा विजय असो.
शांत, तुम्ही सगळे शांत व्हा. परंतु परमपिता, आपण हे सांगितलेच नाही की पृथ्वीवर माझे पिता कोण असतील, माझी माता कोण असेल.
श्री हरी, ह्या प्रश्नाचे उत्तर तर तुमच्याच कडे आहे. स्मरण करा, अनारण्याने रावणाला काय शाप दिला होता?
माझ्या कुळात जन्म खेळणारा रघुवंशी, तुझ्या राक्षस वंशाचा पूर्णपणे अंत करे.
असेच घडेल परमपिता. आम्ही अनारण्याचे वंशज रघुवंशी अयोध्या नरेश दशरथाचे ज्येष्ठ पुत्राच्या रूपात अवतार घेण्याचे वचन देत आहोत. आणि आमची माता असणार माता कौशल्य.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुवांगं.
मुनि वशिष्ठ परम ज्ञानी होते. देवलोकात झालेल्या निर्णयाचा त्यांनाही आभास झाला होता. ह्या विश्वासानेच त्यांनी भविष्यवाणी केली की महाराज दशरथ अवश्य पुत्रवान होणार.
सुर नर मुनि सब तड़प रहे चहुदिस अत्याचार नैन पिता के तरस रहे अब नैन पिता के तरस रहे अब लेंगे हरि अवतार।
पुनः तुमच्याशी भेट होईल, तोपर्यंत नमस्कार। ऐकत रहा फीवर प्रस्तुती रामायण, कारण मन पावन तर जग पावन।
राम।